आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंत 90%, तर तमिळनाडूत 82% विक्रमी मतदान। महाराष्ट्रात विधानसभा पोटनिवडणुकीत बारामती मतदारसंघात 52, तर राहुरीत 50%पेक्षा जास्त मतदान। सीबीएसईची इयत्ता 10वीची गुण सुधार परीक्षा 15 मे पासून। उत्तराखंडात वाहन दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 852 अंकांची घसरण। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बारामती मतदारसंघात 52.5%, तर राहुरीत 50%पेक्षा जास्त मतदान झालं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीतली जागा, तर शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीची जागा रिक्त झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार, आमदार रोहित पवार यांनी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला। राहुरीत उमेदवार अक्षय कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावला। दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी 4 मेला होणार आहे। तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभेसाठीही आज मतदान झालं, त्याविषयी जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून।
तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झालं। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तमिळनाडूमध्ये 82%पेक्षा जास्त, तर पश्चिम बंगालमध्ये जवळपास 90% मतदान झालं। पश्चिम बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या 152 जागांवर आज मतदान झालं। राज्यात सर्वाधिक मतदान दक्षिण दिनाजपूर इथं 93% इतकं नोंदवलं गेलं। या टप्प्यात 1478 उमेदवार होते। यासाठी निमलष्करी दलांच्या 2400 अधिक तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या। पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान काही ठिकाणी उमेदवारावर हल्ला केल्याचे तसंच ईव्हीएमशी छेडछाड केल्याचे प्रकार समोर आले आहेत। या प्रकरणी 5 जणांना अटक केली असून निवडणूक आयोगानं आतापर्यंत 400 तक्रारी नोंदवल्या आहेत। तमिळनाडूमधल्या पश्चिमेकडल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान नोंदवलं गेलं। दुपारी 4 वाजेपर्यंत भवानी, मोदक्कुरुची आणि पेरुंदुराई या जिल्ह्यांमध्ये 77% जास्त मतदान झालं। नमक्कल, एरोड आणि करूर या जिल्ह्यांमध्ये 76% मतदान झालं, तर सालेम आणि तेनकाशी जिल्ह्यात 75% मतदान नोंदवलं गेलं। चेन्नई जिल्ह्यामधल्या 16 मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघात 70% मतदान झालं। गुजरातमधल्या आणंद जिल्ह्यातल्या उमरेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं। पश्चिम बंगालमधल्या उर्वरित मतदारसंघामध्ये येत्या 29 तारखेला मतदान होणार असून पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांची मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे।
भारत टॅक्सी ही सहकारी तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत सुरू होईल। या उपक्रमाचं मुख्य परिचालन अधिकारी विवेक पांडे यांनी ही माहिती दिली। यासाठी चालकांच्या नोंदणीची प्रक्रिया आज मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत सुरू झाली। सध्या देशातल्या 10 शहरांमध्ये 50 लाख ग्राहकांनी ही सेवा वापरली आहे। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या गुण सुधारणेसाठीच्या परीक्षेला 15 मे पासून सुरुवात होईल। विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान आणि भाषा विषयात कामगिरी सुधारायची असेल तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल। 15 एप्रिलला इयत्ता 10वीच्या नियमित परीक्षेचा निकाल जाहीर झाला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील। हा या कार्यक्रमाचा 133वा भाग असेल। हा संपूर्ण कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूज संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरही प्रसारित केला जाईल। भारत आणि दक्षिण कोरियामधील कराराची पुनर्रचना करण्यासंबंधीच्या वाटाघाटी 2026च्या अखेरपर्यंत किंवा 2027च्या मध्यापर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय। यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक संदेशही सामायिक केलाय। या वाटाघाटींमध्ये परस्पर हिताच्या प्रमुख क्षेत्रांवर तसंच परस्पर व्यापारातील अडथळे दूर करण्यावर भर दिला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज कतारचे परराष्ट्र व्यापार व्यवहार राज्यमंत्री डॉ अहमद बिन मोहम्मद अल सय्यद यांच्याशी आज दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला। यावेळी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासोबतच पुरवठा साखळीला बळकटी देण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली गेल्याचं गोयल यांनी समाजमाध्यमावरून कळवलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्त निवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवडी संबंधीचा तपशील news.aar.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तराखंडात तिहरी जिल्ह्यामध्ये एक वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. चंबा पोलीस स्थानकाच्या हद्दीतल्या चंबाकोटी मार्गावर हा अपघात घडला. एसडीआरएफ आणि पोलिसांची पथकं घटनास्थळी दाखल झाली असून बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींच्या प्रकृतीविषयी कामना केली आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, इराण अमेरिकेदरम्यान थांबलेल्या चर्चा यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 852 अंकांची घसरण झाली आणि तो 77,664 अंकांवर बंद झाला. निफ्टी 205 अंकांची घसरण नोंदवत 24,173 अंकांवर बंद झाला. फ्रान्समधल्या विमानतळावरून प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांना आवश्यक प्रवासी व्हिसाची अट शिथिल करायचा निर्णय फ्रान्स सरकारनं घेतलाय. फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फेब्रुवारीत झालेल्या भारत भेटीदरम्यान यावर सहमती दर्शवली होती. फ्रान्स सरकारच्या निर्णयाचं भारतानं स्वागत केलंय. गेल्या 24 तासात होर्मुझच्या समुद्रधुनीत भारताच्या कुठल्याही जहाजावर हल्ले झाले नाहीत. इतर देशांच्या जहाजावर हल्ले झाल्याची माहिती केंद्रीय बंदरे, जलमार्ग आणि नौकानयन खात्याचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी दिली आहे. या मार्गानं जाणाऱ्या सर्व भारतीय जहाजांवरचे कर्मचारी सुरक्षित असल्याचं नवी दिल्लीतल्या वार्ताहर परिषदेत त्यांनी आज सांगितलं. इराणचं कच्चं तेल वाहून नेत असलेलं आणखी एक जहाज आज ताब्यात घेतल्याचा दावा अमेरिकेच्या लष्करानं केला. अमेरिकेनं हिंद महासागरातून हे जहाज ताब्यात घेतलं. या जहाजावर गयानाचा ध्वज होता आणि ते चीनमधल्या जौशांच्या दिशेनं जात होतं. दरम्यान हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून पहिल्यांदाच प्रवास शुल्क वसूल केल्याचं इराणनं जाहीर केलंय. अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या लष्करी कारवायांमुळे झालेल्या आपल्या आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून हे शुल्क आकारलं जात असल्याचा दावा इराणनं केलाय. इराणनं अधिकृतपणे शुल्काची रक्कम जाहीर केलेली नाही. दरम्यान इराणची ही कृती म्हणजे आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचं उल्लंघन असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीत मार्ग अडवणाऱ्या इराणच्या बोटींवर गोळीबार करायचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सैन्याला दिलेत. या महत्वाच्या जलमार्गात अमेरिकेचं लष्कर सुरुंग हटवण्याचं काम करत असल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरून म्हटलं आहे. सुरुंग पेरणाऱ्या कुठल्याही बोटीवरच्या कर्मचाऱ्यांना गोळा घालायचे आदेश दिले असून सुरुंग शोधणारी जहाजं सध्या समुद्रधुनीत शोध घेत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. डेन्मार्कमध्ये हॉर्सन्स इथं उद्यापासून थॉमस आणि ओबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होईल. भारताचा महिला आणि पुरुष संघ या स्पर्धेत सहभागी झालाय. भारताच्या पुरुष संघाचा सलामीचा सामना कॅनडाविरुद्ध होईल. त्यानंतर सोमवारी ऑस्ट्रेलिया आणि बुधवारी चीनविरुद्ध भारताचे सामने होतील. 4 वर्षांपूर्वी भारताच्या पुरुष संघानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर शनिवारी युक्रेनसोबत आणि सोमवारी चीनसोबत भारताच्या महिला संघाचे सामने होतील. त्याआधी महिला संघाचा सलामीचा सामना उद्या डेन्मार्कसोबत होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मुंबईत वानखेडे मैदानावर सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या 7 षटकात 2 बाद 83 धावा झाल्या होत्या. इजिप्तमध्ये कैरो इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या नेमबाजांनी आज एक सुवर्ण आणि एका कांस्य पदकाची कमाई केली. महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात प्राची गायकवाड हिनं सुवर्ण पदक पटकावलं तर पुरुषांच्या गटात नरेन प्रणवनं 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंत 90% तर तमिळनाडूत 82% विक्रमी मतदान. महाराष्ट्रात विधानसभा पोटनिवडणुकीत 12 मतदारसंघात 52 तर राहुरीत 50%पेक्षा जास्त मतदान. सीबीएसईची इयत्ता 10वीची गुण सुधार परीक्षा 15 मे पासून. उत्तराखंडात वाहन दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 852 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.